मार्काचे शुभवर्तमान याचा सातवा अध्याय. काही परुषी आणि नियमशास्त्राचे शिक्षक जे यरुशलेम शहरातून आले होते ते येशूभोवती जमले आणि त्यांनी त्याच्या काही शिष्यांना अशुद्ध म्हणजे विधिग्रंथ हात न धुता जेवताना पाहिले, कारण परुषी व इतर सर्व यहुदी वाडवडिलांचे नियम पाळून विशिष्ट रीतीने नीट हात धुल्याशिवाय जेवत नाहीत. बाजारातून आणलेली कुठलीही वस्तू धुतल्याशिवाय ते खात नाहीत. त्यांच्या पूर्वजांचे इतर अनेक चालीरीती ते पाळतात आणि प्याले, घागरे, तांब्याची भांडे धुणे असे दुसरे इतर नियमही पाळतात. मग परुषांनी व नियमशास्त्राचे शिक्षक यांनी येशूला विचारले, तुझे शिष्य वाडवडल्यांच्या नियमाप्रमाणे का जगत नाहीत, हात न धुता का जेवतात? येशू त्यांना म्हणाला, यशयाने जेव्हा तुम्हा ढोंगी लोकांविषयी भविष्य केले तेव्हा त्यांचे बरोबर होते. यशया लिहितो, हे लोक ओटांनी माझा सन्मान करतात परंतु त्यांचे अंतकरणे माझ्यापासून दूर आहेत. ते व्यर्थ माझी उपासना करीतात, कारण ते लोकास शास्त्र म्हणून जे शिकवतात ते मनुष्यांनी केलेले नियम असतात. तुम्ही देवाच्या आज्ञा त्याग केला असून आता तुम्ही मनुष्यांची परंपरा पाळत आहात. आणखी तो त्यांना म्हणाला, तुम्ही आपल्या परंपरा पाळण्याकरता देवाची आज्ञा मोडण्यासाठी सोयीस्कर पद्धत शोधून काढली आहे. मोशेने सांगितले आहे की तू आपल्या आईवडिलांचा सन्मान कर आणि जो मनुष्य आपल्या आईवडिलाबद्दल किंवा आईबद्दल वाईट बोलतो त्यास ठार मारलेच पाहिजे. परंतु तुम्ही शिकविता, एखादा मनुष्य आपल्या वडिलांना व आईला असे म्हणू शकतो की तुम्हास मदत करण्यासाठी माझ्याकडे थोडेफार आहे, परंतु तुम्हास मदत करण्यासाठी मी जे वापरणार नाही मी ते देवाचा अर्पण करण्याचे ठरवले आहे, तर तुम्ही त्यास त्याच्या वडिलांसाठी किंवा आईसाठी पुढे काहीच करू देत नाही. अशा प्रकारे तुम्ही आपला संप्रदाय चालू ठेवून देवाचे वचन रद्द करता आणि यासारख्या पुष्कळ गोष्टी करता. तेव्हा येशूने लोकसमुदायाला पुन्हा बोलावून म्हटले, प्रत्येकाने माझे ऐका व हे समजून घ्या, बाहेरून मनुष्याच्या आत जाऊन त्यास अपवित्र करीत असे काही नाही, तर मनुष्याच्या आतून जे निघते तेच त्यास अपवित्र करते. ज्या कोणाला ऐकण्यास कान आहेत तो ऐको. लोकसमुदायाला सोडून येशू घरात गेला तेव्हा शिष्यांनी त्यास या दाखल्याविषयी विचारले. तो त्यांना म्हणाला, तुम्हास देखील हे समजत नाही काय, जे बाहेरून मनुष्याच्या आत जाते ते त्यास अपवित्र करीत नाही हे तुम्हास समजत नाही का? कारण ते त्याच्या अंतकरणात जात नाही तर त्याच्या पोटात जाते, नंतर ते विष्ठेद्वारे शरीराबाहेर पडते असे सांगून सर्व प्रकारचे अन्न त्याने शुद्ध घोषित केले. आणखी तो म्हणाला, जे मनुष्याच्या अंतकरणातून बाहेर पडते ते मनुष्यास अपवित्र करते, कारण आतून म्हणजे अंतकरणातून वाईट विचार बाहेर पडतात, जारकर्म, चोरी, खून, व्यभिचार, लोभ, वाईटपणा, कपट, असभ्यता, मत्सर, शिव्यागाळी, अहंकार आणि मूर्खपणा, या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर पडतात आणि मनुष्यास अपवित्र करतात. येशू त्या ठिकाणाहून निघून सोर आणि सिदोन प्रांतात गेला. तेथे तो एका घरात गेला व हे कोणाला कळू नये अशी त्याची इच्छा होती, तरी त्यास गुप्त राहणे शक्य नव्हते. पण जिच्या लहान मुलीला अशुद्ध आत्मा लागला होता अशा एका स्त्रीने त्याच्याविषयी लगेच ऐकले व ती येऊन त्याच्या पाया पडली. ती स्त्री ग्रीक होती व सिरियातील फिनिशिया येथे जन्मली होती. तिने येशूला आपल्या मुलीतून भूत काढण्यासाठी विनंती केली. तो तिला म्हणाला, प्रथम मुलांना तृप्त होऊ दे, कारण मुलांनी भाकरी घेऊन कुत्र्याला टाकणे योग्य नव्हे. परंतु ती त्यास म्हणाली, प्रभू, कुत्री सुद्धा मुलांच्या हातून मेजाखाली पडलेला चुरा खातात. तो त्या स्त्रीला म्हणाला, तुझ्या या बोलण्यामुळे जा, तुझ्या मुलीतून भूत निघून गेले आहे. ती घरी आली तेव्हा तिची मुलगी अंथरुणावर पडली आहे व तिच्यातून भूत निघून गेले आहे असे तिने पाहिले. येशू सोर भोवतालच्या प्रदेशातून परतला आणि सिदोनाहून दकापलीसच्या वाटेने गालीलच्या सरोवराकडे आला. तेथे काही लोकांनी एका बहिऱ्या तोत्र्या मनुष्यास येशूकडे आणले व आपण त्याच्यावर हात ठेवावा अशी विनंती केली. येशूने त्यास लोकापासून एका बाजूस घेऊन त्याच्या कानात आपली बोटे घातली व थुंकून त्याच्या जिभेला स्पर्श केला. त्याने स्वर्गाकडे पाहून उसासा टाकला व तो म्हणाला, इफ्फाता, म्हणजे मोकळा हो. आणि त्याच क्षणी त्याचे कान मोकळे झाले आणि जिभेचा बंध सुटला व त्यास बोलता येऊ लागले. तेव्हा हे कोणाला सांगू नका असे त्याने त्यात निक्षून सांगितले, परंतु तो त्यांना जसजसे सांगत गेला तसतसे ते अधिकच जाहीर करत गेले. ते लोक फारच आश्चर्यचकित झाले व म्हणाले, त्याने सर्व काही चांगले केले आहे, तो बहिऱ्यांना ऐकण्यास आणि मुक्यांना बोलाव्यास लावतो.